चीनी मंडी .com पॉडकास्ट। या कारणामुळे कच्च्या साखरेचे भाव घसरले। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याबरोबरच कच्च्या साखरेच्या दरांमध्येही घसरण झाली आहे। कच्च्या साखरेचे दर गेल्या महिनाभरातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत। मे कच्च्या साखरेचे दर प्रतिपाऊंड 0.3 सेंट्सनी किंवा 2.3% खाली आले आहेत। 25 जानेवारी नंतर रोजच्या चढ उतारांमध्ये ही सर्वात मोठी घसरण सांगितली जाते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांना तेलाच्या किमती वाढवण्यासंदर्भात रिलॅक्स अँड टेक इट इझी असा सूचक इशारा दिला आहे। त्यानंतर सोमवारी जागतिक बाजारात तेलाचे दर 3% खाली आले आहेत। तेलाचे दर घसरल्याचा परिणाम ब्राझीलमधील साखर उत्पादनावर होतो। तेलाचे दर घसरल्यानं तेथील साखर कारखाने इथेनॉल उत्पादन कमी करतात आणि त्यामुळं साखरेचं उत्पादन वाढू लागतं। परिणामी अतिरिक्त पुरवठ्याच्या शक्यतेनं दर घसरू लागतात। गेल्या आठवड्यात साखरेचे दर गेल्या 3.5 महिन्यातील उच्चांकी पातळीवर होते। मध्य अमेरिका, थायलंड, भारत आणि ब्राझील येथून आंतरराष्ट्रीय बाजारात 7,50,000 टन साखर येणार आहे अशी माहिती सुकडेन फायनान्शियलचे प्रमुख टॉम कुजवा यांनी सांगितलं। सध्या मे रिफाईंड साखरेचे दर 2.5% घसरून 350.50 डॉलर प्रतिटनवर स्थिरावले आहेत। दरम्यान इंडोनेशियानं त्याच्या पामतेलावर भारतानं लागू केलेले आयात शुल्क 45% खाली आणावं असं आवाहन केलं आहे। पामतेलातील स्पर्धक असलेल्या मलेशियाशी स्पर्धा करण्याचा इंडोनेशियाचा मानस आहे। भारताकडे पामतेलाची मोठी बाजारपेठ म्हणून ते पाहत आहेत आणि पामतेलाच्या बदली साखर आयात करण्याची त्यांची तयारी आहे।